नमस्कार मंडळी. कवडसे पश्चिम प्रभेचे या प्राध्यापिका मोहिनीताई पिटके यांच्या पुस्तकातील एक लेख आज ऐकूया. हां, लेखाचं शीर्षक आहे उजळी विवेकदीप. एमिली ब्रांटे नावाची कवयित्री म्हणते, अँड इफ आय प्रे द ओनली प्रेयर दॅट मूव्ज माय लिप्स फॉर मी इज लीव द हार्ट दॅट नाऊ आय बेअर अँड गिव मी लिबर्टी. प्रार्थना करायची कशाकशासाठी आणि कुणाकुणाकडे? खरी प्रार्थना असते शब्दातीत पण अर्थपूर्ण, आणि ती करायची असते फक्त ईश्वराकडे, कारण ताकद देणारा तो एकमेव असतो. पुन्हा पुन्हा त्याच्याकडेच जायचे, अगदी त्यानं काही दिलं नाही तरीसुद्धा, कारण आशा असते ती फक्त त्याच्याच बाबतीत. मर्त्य मानवाकडून अपेक्षा करण्यात फारसा अर्थ नसतो. म्हणून कवयित्री म्हणते, मी प्रार्थना केली तर हीच एक प्रार्थना माझ्या मुखातून बाहेर पडेल की देवा, सहन करून थकलेलं हे हृदय तू परत घे आणि मला स्वातंत्र्य दे. स्वातंत्र्य म्हणजे तरी काय हो? दुःखापासून मुक्ती की आनंदापासूनही? अशी मुक्ती कोणत्या भावना आपल्या मनात निर्माण करते? जनसामान्य देवाची प्रार्थना कशासाठी करतात बरं? कीर्ती, पैसा, मानमरातब, मुलांची प्रगती, भौतिक ऐश्वर्य, ही सारी आपली उदाहरणं. पण कवयित्रीच्या विचारांची दिशा वेगळीच आहे. स्वातंत्र्याचा अर्थ आपण काय घेतो बरं? भौतिक, मानसिक, वैचारिक की आत्मिक? नक्की कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य अपेक्षित असतं आपल्याला? कवयित्रीचं मन एका वेगळ्याच स्वातंत्र्याचा विचार करतं. ते भौतिकतेत अडकलेलं नाही. धनदौलत, कीर्ती, मानसन्मान याची तिला आकांक्षा नाही. तिला हवं आहे मुक्त मन, कारण आपलं मन भौतिकतेच्या शृंखलांनी बद्ध असतं. त्याच त्या परिघात फिरत राहतं आणि त्याच त्या गोष्टींची मागणी करत राहतं. कवयित्रीला हे अजिबात मान्य नाही. तिच्या मनातील स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा आहे. तसे स्वातंत्र्य आपणाला मानवेल का नाही हे सांगता नाही येणार. आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे कसेही वागण्याचा परवाना असं वाटतं, पण स्वातंत्र्य म्हणजे अधिक जबाबदारी. स्वातंत्र्य म्हणजे स्वयंशिस्त. स्वातंत्र्य म्हणजे मनाला सकारात्मक मार्गावर नेणारी विचारधारा. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे बरं का? स्वैराचार हा केवळ लौकिक जगातीलच असतो का हो? तो तर आपल्या मनात देखील चालतो. मोह, क्रोध, निराशा यांची शिकार झालेलं मन भरकटतं. अकरणात्मक मार्गावर कधी जाऊन पोचतं कळतसुद्धा नाही. अशावेळी मनाला जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा, हे पुन्हा पुन्हा मनाला समजावून सांगावे लागते. कवयित्री प्रार्थना करते अशा स्वातंत्र्यासाठी. लौकिक जगातील विकारांच्या कैदेत बद्ध झालेलं मन अडखळतं, ठेचकाळतं, गती भ्रष्ट आणि दिशाहीन होतं. त्याची गती अवरुद्ध होते, आत्मभान फिकुटते, त्याची कृतीप्रवणता झाकोळते. म्हणून स्वातंत्र्य असं हवं जे मनाला जाणीवेचा प्रकाश दाखवेल आणि चिरकालीन सत्याचा प्रत्यय देत राहील. माऊली म्हणतात तसं, मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी, तई योगिया पाहे दिवाळी निरंतर. सध्या एवढंच.